नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा वचननामा आज प्रकाशित करण्यात आला. यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. बेस्ट बस आणि मेट्रोचं जाळं वाढवण्यासह आरोग्य क्षेत्रात भरीव काम करणार असल्याचं सांगून मुंबईत राहणारा मराठी माणूस बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सोमनाथचा इतिहास हा विजय आणि पुनर्निर्माणाचा तसंच आपल्या पूर्वजांच्या पराक्रम, त्याग आणि बलिदानाचा इतिहास आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमध्ये सोमनाथ इथं सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. विदेशी आक्रमकांनी सोमनाथ आणि भारताला नष्ट करायचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र आपल्या पूर्वजांनी प्राणाचं बलिदान देऊन त्याचं रक्षण केलं असं ते म्हणाले. महिला प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. नवी मुंबईत डीवाय पाटील मैदानावर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. जनता दलाचे माजी आमदार गंगाधर पटणे यांचं नांदेड इथं निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल पक्षानं दुःख व्यक्त केलं आहे. पटणे विधान परिषदेचे माजी सदस्य होते. साने गुरुजी आणि महात्मा बसवेश्वर यांच्यावर निष्ठा असलेले, ग्रंथालय चळवळीचा आधारस्तंभ, शिक्षणप्रेमी नेते अशी त्यांची ओळख होती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.